चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज मंगळवार 15 सप्टेंबर 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभर बाजारात मागणी स्थिर राहिली। महाराष्ट्रामध्ये 33 साखरेचा व्यापार 3170 रुपये प्रति क्विंटल राहिला। 33चा भाव 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये 33 साखरेचा व्यापार 3290 रुपये ते 3400 रुपये राहिला। 33चा भाव 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये 33चा व्यापार 3360 रुपये ते 3400 रुपये होता। गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3231 रुपये ते 3235 रुपये राहिला। 33चा भाव 3251 रुपये ते 3261 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये 33चा व्यापार 3390 रुपये ते 3450 रुपये होता। 33चा भाव 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला। इंटरनॅशनल मार्केट, लंडन वर्ल्ड शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट $350 प्रतिटन राहिला आणि US शुगर फ्रेंड मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.88 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.608 मध्ये झाला तर ब्रेझिलियन रियलचा व्यापार 5.2290 मध्ये झाला। क्रूड फ्युचर 2777 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $37.70 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 278.72 अंकांनी वर येऊन 39,044.35 अंकावर बंद झाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 81.75 अंकांनी वर येऊन 11,521.80 अंकावर बंद झाला।